स्तोत्र संहिता अध्याय 57। हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, कारण माझा जीव ही संकटे टळून जाईपर्यंत तुझ्यात आश्रय घेतो। मी परात्पर देवाकडे, जो देव माझ्यासाठी सर्व काही करतो, त्याचा मी धावा करीन। तो स्वर्गातून मला मदत पाठवतो आणि मला वाचवतो। जेव्हा मनुष्य मला गिळून टाकण्याची इच्छा करतो, तेव्हा तो त्यास धमकवतो। देव त्याच्या कार्याची विश्वसनीयता आणि त्याचा विश्वासूपणा मला दाखवतो। माझा जीव सिंहांच्या मध्ये पडला आहे, ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत आणि ज्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे, अशा लोकांमध्ये मला जबरदस्तीने राहावे लागत आहे। हे देवा, तू आकाशापेक्षाही उंच हो, तुझा महिमा सर्व पृथ्वीवर हो। त्यांनी माझ्या पावलांसाठी सापळा तयार केला आहे, माझा जीव वाकून गेला आहे। त्यांनी माझ्यासमोर खाच खणली आहे, परंतु ते स्वतःच त्यामध्ये पडले आहेत। हे देवा, माझे हृदय स्थिर आहे, माझे हृदय स्थिर आहे। मी गाईन, होय मी स्तुती गाईन। हे माझ्या गौरवी जीवा, जागा हो। हे सतारी आणि विणे, जागे व्हा, मी पहाटेला जागे करीन। हे प्रभु, मी सर्व लोकांमध्ये तुला धन्यवाद देईन, मी सर्व राष्ट्रांमध्ये तुझी स्तवणे गाईन, कारण तुझ्या कराची विश्वसनीयता आकाशापर्यंत महान आहे आणि तुझा विश्वसूपणा ढगापर्यंत पोहोचतो। हे देवा, तू आकाशाच्या वर उंचवला जाऊ, तुझा महिमा सर्व पृथ्वीवर उंच हो।